take our Bibles this morning and turn to Ephesians chapter 4, verses 11 through 16.
आज आपले बायबल घेऊया आणि इफिस करास पत्र याचा चौथा अध्याय आणि 15 आणि 16 वचन ही आपण बघूया. इफिस 4:11-16. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एक तत्वाप्रत, प्रौढ मनुष्याप्रत, मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल असा बुद्धीच्या मर्यादेत आपण सर्व येऊन पोहोचू पर्यंत दिले. यासाठी की आपण ह्यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणीरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याचा योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिणामाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते.
Church of Jesus Christ is not an organization, it's not an institution, it's not a corporation.
आणि मंडळी जी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे ती एखादी संस्था अशी नव्हे.
The Church of Jesus Christ is a living, growing organism.
पण ती एक जिवंत जिवंत अवयव जो वाढत आहे असा आहे.
And the Lord Jesus Christ is the head of this body.
आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या शरीराचं मस्तक आहे.
Paul tells us here that the goal of all of our teaching, preaching, loving, serving and evangelism.
आणि पौल इथं सांगत आहे आपलं शिकवणं, बोध करणं, प्रचार करणं, प्रेम करणं ह्या सगळ्या गोष्टींचा हेतू काय आहे.
Is that we all grow together to look like the Lord Jesus Christ.
सत्य शेवटी आपण काय अपेक्षितो तर ह्या सगळ्या गोष्टी करून आपण सगळे प्रभू येशू ख्रिस्तासारखं दिसायला हवं.
The watching world should look at the church and see Jesus teaching and preaching.
आणि मग जे जग पाहणार आहे ते मंडळीकडे पाहून येशू आणि त्याचे शिक्षण येशूप्रत आपल्याला नेते ते पाहायला पाहिजे त्यांनी.
They should see Jesus loving and serving and evangelizing the lost.
आणि त्यांना जणू काही मंडळीमध्ये ख्रिस्त प्रेम करत आहे, सेवा करत आहे आणि हरवल्यांपर्यंत जात आहे असं ख्रिस्ताला पाहायला पाहिजे त्यांनी.
We grow to become like Christ to put him on display in the gospel.
आणि आपण का बरं असं ख्रिस्तासारखं बदलत जातो जेणेकरून आपण ख्रिस्ताला ह्या जगामध्ये सुवार्तेद्वारे दाखवू.
As leaders in Christ's church, we don't stand in place of the head.
आणि आपण पुढारी या नात्याने मस्तकाच्या जागी जाऊन उभं राहत नाही.
Jesus is the head of his body, nourishing the body through his word, commanding his church through his word.
पण येशूच मस्तक आहे आणि त्याच्याद्वारेच पूर्ण शरीराला सगळं काही गुण प्राप्त होत आहेत आणि सगळं काही जे पौष्टिकता आहे ती मिळत आहे.
We do all that we do to lead our people to Christ so that they find all of their sufficiency in him.
आणि आपण हवे ते करतो जेणेकरून लोक ख्रिस्तामध्ये यावे आणि मग ख्रिस्त सगळं काय पुरवतो आणि त्यांना ख्रिस्तासारखं बनवतो.
They don't render their love and service to us, they render it to him.
आणि सर्व जे लोक ख्रिस्तामध्ये आल्यावर सत्यशेवटी आपल्याला त्यांची सेवा करत नाहीये पण सत्यशेवट ख्रिस्ताची उपासना आणि सेवा ते करत आहेत.
This is why it is so important that the leadership of the church functions according to the instructions given in the word.
आणि म्हणून हे तर फार महत्वाचं आहे की मंडळी मधले जे पुढारी आहेत त्यांनी बायबल वचनामध्ये जे काही आपल्याला ह्या गोष्टींबद्दल शिक्षण दिलेलं आहे जागृत राहून पाळायला पाहिजे.
The name of Christ in the world is at stake.
कारण ख्रिस्ताचं नाव ह्या जगामध्ये त्याच्यावर अवलंबून आहे.
So this morning we want to see what the scriptures say about these leaders.
आणि म्हणून बायबल आज ह्या पुढाऱ्यांबद्दल मंडळीमधले काय सांगते हे आपण पाहूया.
First, who are they?
आणि हे कोण आहेत मंडळीमधले पुढारी?
First point, they are men.
ते मनुष्य पुरुष आहेत.
God's pattern for leadership in his church is that men take the lead.
आणि देवाची योजना अशी आहे मंडळीमध्ये की पुरुषांनी तिकडे पुढारपण घ्यावं.
Paul makes this clear in 1 Timothy chapter 2 verse 8.
आणि पहिले टिमोथी 2:8 मध्ये पाऊल ही गोष्ट स्पष्ट करतो. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
Women can pray.
स्त्रिया प्रार्थना करू शकतील.
But during corporate worship, men are to take the leadership spiritually.
आणि पण इथं आपण पाहतो की एकत्र सामूहिक आराधनेमध्ये पुरुषांनी जास्त करून तिकडे पुढारपण आध्यात्मिक पुढारपण घेतलं पाहिजे.
But notice here that men don't simply take the spiritual leadership in praying, but also in holiness and in godly character.
पण इथं आपण पहा की फक्त प्रार्थनेमध्ये पण ते फक्त प्रार्थनेमध्ये पुढारपण घेत नाही पण पवित्रतेमध्ये आणि प्रेमामध्ये पण ते पुढारपण घेतात.
The church should be marked by godly male leadership.
आणि म्हणून मंडळीमध्ये देवभिरू पुरुष असे आढळले पाहिजे जे पुढारी आहेत.
And 1 Timothy 2:12 settles the issue.
आणि पहिले टिमोथी 2:12 मध्ये तर मुद्दा एकदमच साफ होतो. स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषांवर धनीपण चालवण्याची परवानगी मी देत नाही. तिने निमूटपणे बसावे.
And the verses that follow show that this is not simply cultural or historical. It's a universal principle.
आणि 14 पासून पुढची वचन हे साफ करतात की का बरं स्त्रीने निमूटपणे बसावे, कारण हे सांस्कृतिक नव्हे पण देवाच्या निर्मितीवर ते अवलंबून आहे.
Men lead Christ's church.
आणि पुरुष जे आहेत ते उभं राहतात आणि ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आध्यात्मिक पुढारपण करतात.
Second thing we see about these men is that they are more than one.
आणि इथं दुसरी गोष्ट आपण पाहतो की फक्त एकाच पुरुष नव्हे तर बहुतांश पुरुष जे आहेत म्हणजे अनेक पुरुष आहेत.
In 1 Peter 5:1
आणि पहिले पेत्र 5:1 मध्ये जर का तुम्ही पाहाल,
Peter writes, so I exhort the elders among you.
म्हणून पेत्र म्हणतो इकडे पहिले पेत्र 5:1 मध्ये की तुम्हा मध्ये वडील जनांना मी सांगतो, म्हणजे तिथं एक पेक्षा जास्त आहे.
Peter addressed the elders plural.
आणि पेत्र तिकडे वडिलांना म्हणत आहे म्हणजे एकच नव्हे तर तिथं अनेक वचन आहे.
Biblical church leadership is always a team of godly men called elders.
आणि तिकडे जर का बायबल प्रमाणे आपल्याला पुढारपण पाहिजे तर तिकडे एक समूह पाहिजे की छोटा समूह जे वडिलांचे आहेत.
We read this in Acts 14:23.
आणि प्रेषित 14:23 मध्ये पण ही गोष्ट आपण पाहतो.
And when they had appointed elders for them in every church.
आणि तिथं पाऊल बार्नाबासनी प्रत्येक मंडळांमध्ये तिकडे वडील जन जे आहेत म्हणजे वडिलांना तिकडे नेमलेलं आहे.
And this was Paul's normal practice.
आणि ही पाऊलाची सर्वसाधारण ही रीत होती.
In Acts chapter 20, Paul met with the elders of the Ephesian church on the beach in Miletus.
आणि इथं पाहतो आपण प्रेषित 20 मध्ये पाऊल जो आहे त्या तटावर बेटावर जे आहे वडील जन जे इफिसचे आहेत ते तिकडे गेलेले होते.
He left Titus on the island of Crete to appoint elders.
आणि तिताला त्याने क्रीत बेटावर सोडलं जेणेकरून सगळीकडे त्यांनी वडील जन नेमावे म्हणजे एक एक वडील नवे.
And James writes this in James 5:14.
आणि याकोब 5:14 मध्ये जर का कोणी आजारी आहे त्याबद्दल याकोब सांगतो की वडील जनांनी येऊन त्याच्यासाठी प्रार्थना करावी. याकोब
James 5:14
याकोब 5:14 असं लिहितं, तुम्हापैकी कोणी दुखणारीत असेल काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्यास तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी.
This is significant because James is called one of the Catholic epistles.
आणि कारण हे इतका महत्त्वाचं आहे कारण याकोबाला एक असं सर्वसाधारण सगळ्यांसाठी असं ते पत्र मानतात.
This has nothing to do with Roman Catholicism.
रोमन कॅथलिक नव्हे तर सर्वसाधारण सर्व मंडळांना लागू होईल असं ते पत्र आहे.
His letter was addressed to many different churches.
कारण बऱ्याचशा मंडळांना ते लागू होतं.
James expected that in all of these churches there would be elders.
आणि याकोब इथं गृहीत धरतो की इथं सगळ्या मंडळांना तो एक साधारण सर्वसाधारण पत्र लिहित असताना सगळ्या मंडळांमध्ये असे अनेक वडील असणार.
James was probably the first New Testament epistle written in about 55 AD.
आणि 55 इसवी सन येशू ख्रिस्तानंतर ते पत्र याकोबाचं लिहिलं गेलं होतं आणि कदाचित सगळ्या पत्रांमध्ये ते पहिलं पत्र आहे नव्या करारामध्ये.
At this early stage of the church development, it was the norm already that there were elders leading the churches.
आणि इतकं अगोदर मंडळीच्या सुरुवातीला आपण पाहतो की सगळीकडे अशीच रीत चालू होती की सर्व मंडळांमध्ये अनेक असे वडील होते.
Man, there is no place in the New Testament where we read of a church that is led by one man called the pastor.
आणि कुठेही बायबल मध्ये आपण नव्या करारात पाहतो की कोणीही असं मुख्य पालक आणि एकच तो आहे असं पाहत नाही आपण.
There are 18 passages in the New Testament that deal with church leadership.
आणि असे 18 जे शास्त्र भाग आहेत जे मंडळीमध्ये पुढारपणाबद्दल आपल्याला सांगतात.
Not one of these passages describes a church led by one man.
आणि या 18 अध्यायांमध्ये किंवा 18 शास्त्र भागामध्ये एकही ठिकाणी की मंडळी एका माणसानेच चालवावी असं लिहिलेलं नाही.
The New Testament pattern for local church leadership is a team of godly men who are called by three terms.
आणि नव्या कराराची रीत अशी आहे की एक समूह आहे एक संघ आहे देवभीरू लोकांचा ज्यांना देव पाचारण देतो की आता मंडळीचं तुम्ही पुढारपण करा.
These terms are elder, overseer and pastor or shepherd.
वडील सर्वावर देखरेख करणारा आणि पाळक किंवा मेंढपाळ असे हे तीन शब्द आहेत.
They are describing three different offices but three different words that describe the same office.
आणि हे असे तीन वेगळे देवाने निर्माण केलेले ऑफिस नवे चर्च मध्ये पण ह्या तिघांचे जे आहेत एकाच व्यक्ती म्हणजे वडिलांबद्दल ते सांगत आहे.
You say that these terms are interchangeable.
आणि मग कधी कधी वडील हा शब्द हा पण वापरलेला आहे म्हणजे देखरेख करणारा देखरेखच्या जबाबदारीमध्ये पाळक हा शब्द वापरलेला आहे म्हणजे भिन्न भिन्न ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वेळेस ते एका बदली एक असे वापरलेले आहे.
We can prove this from the scriptures.
आणि आपण बायबल द्वारे हे स्पष्ट करू शकतो सिद्ध करू शकतो.
Turn to 1 Timothy 3 verses 1 and 2.
पहिले तिमोथी 3 आणि 1 आणि 2 बघा.
You can read that to me.
आणि आपण ते वाचू शकतो पहिले तिमोथी 3 1 आणि 2.
3 1 and 2.
कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदृश्य एका स्त्रीचा पती नेमस्त स्वस्थ चित्त सभ्य अतिथिप्रिय निपुण शिक्षक असा असावा.
He's describing the leaders of the church and they're called overseers.
आणि पुढारपणांच्या बद्दल तो सांगत आहे आणि त्यांना काय सांगत आहे ते शब्द वापरत आहे अध्यक्ष.
A few verses later he's describing the same group of men but he uses a different term.
आणि मग ह्याच लोकांबद्दल बोलत असताना तो काही वचनांनंतर एक वेगळा शब्द त्यांना उल्लेखून वाचतो वापरतो.
1 Timothy 5 verse 17.
आणि पहिले तिमोथी 5 आणि 17 वचनामध्ये बघा.
I'll read this. Let the elders who rule well be considered worthy of double honor.
जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात.
So the overseers are also called elders.
आता हे लोक अधिकार घेत आहेत म्हणजे ही इथं ही बाब वापरलेली आहे पण त्यांना इथं वडील म्हटलेलं आहे.
We see this in Titus chapter 1 verse 5.
आणि तीत 1 आणि 5 मध्ये पण ही गोष्ट आपण पाहतो.
Titus verse 7. He says, for an overseer as God's steward must be above reproach. So an elder equals an overseer. Now in the next passages we see all three terms used interchangeably. Acts 20 verse 17. Now look at verse
28.
The Holy Spirit had made these men overseers. Their job was to care for the flock. The Greek word for care for is the verb form of shepherd. So the elders are called overseers. Their job is to shepherd. And finally, we see this again in 1 Peter chapter 5, verse 1.
And in 1 Peter 5, and 1 Peter 5, verse 1,
he writes, so I exhort the elders among you as a fellow elder. Shepherd the flock of God that is among you, exercising oversight is the verb form of the word overseer. To the man's character. He is to be a mature Christian. Now, does this literally mean that he must be an older man?
मग त्याचं एकदम आपण असं भाषांतर करू शकतो का ते सगळे वडील म्हातारेच असायला पाहिजे.
Look with me at 1 Peter 5 verse 5.
आणि पहिले पेत्र 5 आणि वचन 5 बघा. तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा, तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा.
If younger means younger, then elder must mean older.
आणि जर का तरुण म्हणजे तरुण तर मग वयस्कर म्हणजे वृद्ध असावे ते.
A young man might be very godly, he might have a servant's heart.
आणि एक तरुण जो आहे तो फार देवगुरू असेल आणि त्याला खूप सेवा करण्याचं नम्र अंतकरण असेल.
That does not necessarily equal maturity.
पण त्याचा अर्थ नाही की ते प्रौढ झालेले आहेत ख्रिस्तामध्ये.
That only comes with life experience.
आणि ते जीवनाच्या अनुभवातून येतं.
When Paul gives the qualifications for overseer in 1 Timothy 3, 4 and 5,
आणि जेव्हा पहिले टिमोथी 3, 4 आणि 5 मध्ये जे वडील आहेत त्यांच्याबद्दल पॉल सांगतो.
He assumes that the overseer is normally married and has children.
आणि तिथं तो गृहित धरतो कारण त्यांच्या एक पत्नीचा तो पती असावा असं तो सांगतो आणि मुलांना चांगलं सांभाळणारा तो असावा शिस्तीत. तर तिथं पॉल गृहित धरतो की तो विवाहित आहे त्याला मुलं आहे.
And children even old enough to believe or be faithful.
आणि काही म्हणतात की पाऊल गृहित धरतो की त्यांच्या मुलांच्या विश्वासाबद्दल म्हणतो म्हणजे त्यांचे मुलं थोडेसे वाढलेले आहेत आणि विश्वास ते टाकू शकते.
There's no specific age given for an elder in the scriptures.
आणि बायबल मध्ये असं स्पष्टपणे त्यांचं वयोगट किती असावं असं सांगितलेलं नाहीये.
But maturity and life experience is a major factor.
पण परिपक्वता आणि मग जीवनाचा अनुभव हे फार महत्वाचं आहे.
A young single man might be up for the task, but he has not been tested.
आणि एक जर का निर्विवाहित तरुण असेल तो जरी देवभिरू आणि चांगला असेल पण अशा प्रकारे त्याची कुटुंबामध्ये पारख झालेली नाही.
He's a question mark.
तो तिकडे प्रश्नचिन्ह आहे.
He hasn't been tested by life experience.
आणि जीवनाच्या अनुभवाने तो पारखला गेलेला नाही.
The first church that I pastored, I hired a young man to be the associate pastor.
आणि जेव्हा ते पहिल्या मंडळीमध्ये पालकी सेवा करत होते त्यांच्या सह कर्मी पालक म्हणून त्यांनी एका तरुणाला नेमलं.
This young man had gone right from college to seminary and had just graduated from seminary.
आणि हा तरुण जो आहे कॉलेज नंतर तो बायबलच्या प्रशिक्षणाला गेला आणि तिथून नुकताच बाहेर पडला.
He had never had a job. He had never had to support himself.
कधी त्याचं त्यांनी नोकरी केलेली नव्हती आणि स्वतःची काळजी घेतलेली नव्हती तसं आर्थिक.
He didn't have a wife, he didn't have a family.
आणि पत्नी नव्हती कुटुंब नव्हतं स्वतःचं.
He was an excellent preacher. He knew God's word.
आणि त्याला देवाचं वचन आतून बाहेरून माहित होतं. चांगला प्रचारक बोधक तो होता.
He was worthless.
पण तो काही कामाचा नव्हता मला.
I had to fire him.
मला त्याला काढून टाकावं लागलं.
He had no life experience.
त्याच्याकडे जीवनाचा काहीच अनुभव नव्हता.
He had no credibility with the people.
आणि लोकांकडे पाहताना असं विश्वास पटेल असं काही त्यांना वाटलं नाही.
If the elder is to be an example that the flock can follow,
आणि जर का तो वडील जो आहे एक उदाहरण आपल्याला असायला पाहिजे आणि ज्याच्या मागे मेंढरं जातील.
He has to be a man who's gone far enough ahead of the flock that they can look to him.
तर मग तो वडील जीवनामध्ये थोडस पुढे गेला असायला पाहिजे म्हणजे कुटुंब वगैरे चालवत असेल मग त्या हेतूने मग मेंढरं पण त्याचं मागोमाग अनुकरण करते.
When I came to my current church, there was a young godly man at our church.
मी ते जेव्हा त्यांच्या सध्याच्या मंडळी मध्ये आले तेव्हा परत एक तरुण फार देवगुरू होता.
He was elder material in every way.
आणि सर्वपरी जेव्हा त्याला पाहतो मी तेव्हा त्याच्यामध्ये हे वडीलपणाचे गुण वैशिष्ट्य होते.
But he decided that he would not seek eldership until he turned 30 years old.
आणि त्याने स्वतः ठरवलं त्या तरुणाने की मी 30 वर्षाच्या होईपर्यंत मी अशा प्रकारे वडील पण मंडळीमध्ये साधणार नाही.
So we waited until he turned 30 to make him an elder, and this spoke to our church family of the high standard that we put on eldership.
आणि मग आम्ही वाट पाहिली की तो 30 वर्षाचा होईपर्यंत आणि मग मंडळीला पण कळालं की आमच्या मंडळीमध्ये आम्ही जे पातळी आहे फार वरची पातळी याची अपेक्षा करतो.
Second term is overseer.
आणि दुसरं जो शब्द आहे तो म्हणजे अध्यक्ष.
Overseer, the Greek word is episkopos, which sounds like episcopal.
आणि तिकडे मूळ शब्द आहे episkopos. तिथून कधी कधी episcopal मंडळ अशा बाहेर निघालेले.
Sometimes this word is translated as bishop.
आणि कधी कधी बिशप हा शब्द तिकडून येतो.
Now this word refers to the man's function in the church.
आणि ह्या शब्दामध्ये जास्त करून त्याचं जी क्रिया आहे मंडळीमध्ये त्याच्याबद्दल भर दिलेला आहे.
He is to oversee God's flock.
आणि देखरेख करणं म्हणजे त्या प्रकारची क्रिया आहे म्हणजे सांभाळणं देखरेख लक्ष देणं.
There's a big difference between overseeing and overlooking.
आणि फक्त वरवरचं पाहणं आणि देखरेख करणे यामध्ये फरक पडतो काय.
The overseers in God's church are to have their heads up, watching the flock, looking for danger.
आणि मग देखरेख करणं म्हणजे जागृत असून त्यांची नजर सगळीकडे जात असते कळपाकडे आणि मग कुठून धोके येत आहेत का खोट्या शिक्षणाकडे लक्ष असतं त्यांचं.
They are to be looking for the needs of the flock.
आणि मग कळपामध्ये काही गरज आहे का कोणत्या प्रकारची गरज आहे ते पण ते बघत असतात.
They are responsible to lead and make decisions for the flock.
आणि त्यांची जबाबदारी आहे की पुढारपण करणं आणि वेगळे वेगळे असे निर्णय घेणं जेणेकरून कळपाची देखरेख होईल.
In 1 Timothy 5:17,
पहिले तिमोथी 5:17 मध्ये
Paul mentions the overseers who rule well.
तिथे लिहिले पहिले
तिमोथी
5:17 मध्ये असं लिहिलं आहे.
The Greek word for rule,
जे वडील चांगल्या प्रकारे आपल्या अधिकार चालवतात मूळ भाषेमध्ये अधिकार चालवणं
इज प्रोइस्टेमी विच मीन्स टू स्टँड फर्स्ट.
आणि तिथं प्रोइस्टेमी म्हणजे अगोदर उभं राहणं.
God raises up these men to lead the flock.
आणि देव त्यांना का उभं करतो जेणेकरून कळपाच्या पुढे ते थांबतील.
They do this humbly as servant leaders.
आणि त्यांचं पाचारण फार नम्रतेच आहे की जणू काही नम्रतेची सेवा करणारे ते पुढारी आहेत.
But they are to lead and the church is to submit to their leadership.
पण त्यांनी अधिकार आणि नेतृत्व करायला पाहिजे आणि मंडळी त्यांच्या नम्र नेतृत्वाची त्या अधीन राहते.
Hebrews 13:17
मध्ये असं लिहिलं आहे की मंडळीने ज्या ज्या वडिलांनी त्यांना सत्य आणलेलं आहे त्यांच्या अधीन असावे.
Hebrews 13:17
मध्ये असं लिहिलेलं आहे आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवनाची राखण करीतात ते त्यांना आनंदाने करता यावे म्हणून नव्हे आनंदाने करता यावे कणत नव्हे असे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.
God has invested these men with an authority, a spiritual authority.
आणि देवाने एक आध्यात्मिक अधिकार देऊन त्यांना तुमच्या पुढे केलेला आहे.
I don't believe that the scriptures teach congregational rule.
आणि माझा असा विश्वास नाही की बायबल मध्ये मंडळीने मतदान करून मंडळीचे जे काही निर्णय आहेत ते घ्यावे असा माझा विश्वास नाही.
These churches are run as a democracy where everyone gets a vote on everything.
आणि तिकडे सगळ्यांना मत देऊ शकतात आणि त्यांच्या सगळ्या मतांचं बहुमत घेतात आणि मग मंडळीचे निर्णय करतात.
That might be a good way to run a country but not a church.
आणि जर का देशाला तसं चालवायचं तर चांगली गोष्ट आहे पण मंडळीमध्ये तसं चांगलं नाही.
The biblical pattern is that churches are to be led by godly, tested men who oversee the flock.
आणि बायबलची रीत अशी आहे की मंडळ्या ज्या आहेत ते त्यांचा संघ असतो देवभीरू
Greek word is poimen.
आणि poimen हा ग्रीक शब्द आहे.
And this refers to the man's heart. He is to care for the flock of God like a loving shepherd cares for his sheep.
आणि ह्या शब्दावर त्याच्या हृदयावर भर दिलेला आहे की एका मेंढपाळासारखं हृदय त्याचं असायला पाहिजे. मेंढरावर प्रेम करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना व आध्यात्मिक अन्न पुरवणं.
He provides the flock of God with guidance and protection.
आणि मग जेव्हा कळप जे आहे वेगळ्या वेगळ्या त्यांना निर्णय घ्यायचे असतात तेव्हा तो त्यांना चांगला सल्ला देतो बायबलचा.
Love and care and nourishment from God's word.
Priti ani kaalji devacha vachanatun poshan tyacha kaam aahe.
Do you remember what Jesus said to Peter on the beach after his resurrection?
Ani mag tya samudra tatavar Yeshu Petra la kay mhatla tyacha punaruthananantar.
Peter, do you love me?
Petra tu majhyavar priti kartos ka?
Then feed my lambs.
मग माझ्या मेंढरांना तू चार.
Oh, shepherd my sheep.
तर माझ्या मेंढरांची काळजी घे.
We are caring for Jesus' own blood-bought sheep.
आता हे जे मेंढर आहे ते येशूच्या रक्ताने विकत घेतलेले त्याला प्रिय असे मेंढर आहेत.
And we are called to love them and lay down our lives for them the way Jesus has.
आणि मग आपलं पाचारण आहे की त्यांच्यावर प्रीती करणं आणि जसं येशूने त्यांच्यासाठी त्याचा जीव दिलेला आहे तसं आपण पण आपलं जीव त्यांच्यासाठी द्यायला तयार पाहिजे.
Shepherding is a very personal task.
आणि मग हे पाळतपण करणं म्हणजे फार वैयक्तिक असं ते काम आहे.
Peter said, "We are to shepherd the flock of God among you."
आणि तुमच्या मध्ये देवाचे जे कळप आहे त्यांची आम्ही पाळतले सेवा करायला पाहिजे.
That means with you, you are with the sheep.
आणि ते म्हणजे मेंढरामध्ये येऊन सेवा करायची, नुसतं वरून कुठतर सेवा नाही करायची.
The elder has to love his people. He has to be with the sheep.
आणि तुमच्या मध्ये ते येऊन म्हणजे मेंढरांमध्ये येऊन ते सेवा करतात.
One of our elders in training reminds me that we should smell like sheep.
आणि एक आमचे वडील जे आहेत ते प्रशिक्षणामध्ये आहेत आणि ते त्यांना आठवण करून देतात की पाळक पण त्याच्यामध्ये मेंढराचा वास यायला पाहिजे.
So I want to sum up.
मला तुम्हाला आता सारांश काढायचा आहे सगळ्या गोष्टीचा.
Christ church is to be led by a team of godly men.
ख्रिस्ताची मंडळी असा एक संघ जे आहे देवगुरु लोकांचा त्यांच्या नेतृत्वाखाली पाहिजे.
Who are called by three interchangeable titles.
आणि तीन वेगळ्या वेगळ्या शब्दांनी त्यांचं जीवन सारांशित केलेलं आहे.
They all refer to the same position.
आणि एकच स्थानाबद्दल सांगितलेलं आहे.
Every elder is a pastor.
सर्व वडील जे आहेत त्यांना पाळकीय सेवा आहे.
Every overseer is an elder.
आणि सर्व अध्यक्ष जो आहे तो वडील पण आहे.
I believe all these men stand as equals.
आणि माझा विश्वास आहे की हे सगळे जे आहेत मंडळीमध्ये जे पुढारी आहेत ते समान स्थानावर आहेत.
As the leaders in God's church.
देवाच्या मंडळीच्या नेतृत्वामध्ये.
At our church we have a policy that says our elders must be unanimous in our decisions.
आणि त्यांच्या मंडळीमध्ये एक असं त्यांचं नियम आहे की त्यांचे जे वडील आहेत जेव्हा निर्णय एखादा विचार विनिमय करतात सगळ्यांनी एकाच दिशेने निर्णय करावा.
We trust that the Holy Spirit is not divided.
आणि आमचा विश्वास आहे की पवित्र आत्मा हा अशा प्रकारे विभक्त करत नाही निर्णय.
If we are seeking the mind of Christ, we believe he will give us that unity and we don't make a decision until we have it.
त्यांचा विश्वास आहे त्यांच्या मंडळीमध्ये जर का सगळे देवगुरु आहेत सगळे देव ख्रिस्ताचं मन काय ह्या गोष्टीबद्दल शोधत असतील तर ते सगळे एका दिशेनेच निर्णय घेतील.
And this is a great comfort and security for our people.
आणि आमच्या लोकांसाठी फार मोठी आश्वासनाची गोष्ट आहे कारण देव त्यांच्या पुढारांना चालवत आहे.
Now this brings up a couple questions.
मग दोन प्रश्न उद्भवतात.
First question.
पहिला प्रश्न.
Is it biblical to call one of these men the pastor?
मग बायबल नुसार हे योग्य आहे का जर का हे संघ आहे नेतृत्व करणाऱ्यांचा तर एकालाच पाळक म्हणावं?
I've said that these men are equals, but I don't believe that it's wrong to recognize one man as the lead leader.
आणि मी एका दृष्टीतून पाहिले की सगळे हा संघ पुढाऱ्यांचा एकच पातळीवर आहे तरी त्यामध्ये एक असा उभरतो की तो ह्या नेतृत्व करणाऱ्यांचा नेतृत्व करतो.
Peter seems to be the first among equals among the 12 apostles.
बायबलचा अभ्यास केला तर 12 शिष्य आहेत त्या 12 शिष्यामध्ये पण पेत्र जो आहे थोडासा वर उभरतो आणि तो मंडळीचं नेतृत्व करतो.
James, the brother of Christ, seems to be the lead elder in the church at Jerusalem.
आणि मग यरुशलेम मधल्या मंडळीमध्ये आणखीन वडील असतील पण याकूब जो आहे थोडासा वर येतो आणि ह्या वडिलांचं पण थोडासा तो नेतृत्व करायला लागतो.
Wisdom would say to give a measure of deference to elders who have more training, more experience.
आणि मग ज्ञान आपल्याला हे शिकवल की जरी त्या वडिलांचा संघ असेल आणि त्यामध्ये काही लोकांनी विशिष्ट प्रशिक्षण घेतलं असेल तर मग त्यांना थोडस जास्त भार द्यावा किंवा त्यांना थोडीशी जास्त जबाबदारी द्यावा किंवा त्यांना थोडं जास्त त्यांना मान्यता द्यावी.
I have been a pastor for 30 years. I have more age and experience and biblical training than the other elders at our church.
आणि जरी त्यांच्या मंडळीत बाकीचे वडील समान स्थानावर आहेत पण त्यांचं 30 वर्षाची बाळके सेवाची अनुभव आहे आणि त्यांचं विशेष प्रशिक्षण त्या सगळ्या गोष्टींमध्ये झालेलं आहे तर त्या हेतूने ते थोडेसे वर उभरतात बाकीच्या नेतृत्वाला.
So the men often defer to my wisdom on certain issues.
आणि असं असलं जरी बाकीचे समान स्थानावर आहेत तरी काही काही मुद्द्यांवर मग ते त्यांच्याकडे पाहतात की त्यांचं मत काय आहे.
On other issues we might defer to another man because of his experience and his gifts.
आणि बाकीचे जे मुद्दे असतील आर्थिक मुद्दे समजा असतील तर मग त्या गोष्टींमध्ये थोडस अजून दान असलेले व्यक्तींकडे मग बाकीचे पुढारी बघतात.
But in every issue we seek the input of every elder.
पण प्रत्येक मुद्द्यामध्ये आमची आशीर्वाद आहे की आम्ही सगळ्या वडिलांचं म्हणणं काय हे आम्ही पाहतो.
And in our church everyone knows that even though I am called the senior pastor I'm not the only pastor.
आणि त्यांच्या मंडळीमध्ये माहित आहे सगळ्या लोकांना की जरी त्यांना वरिष्ठ पाळक असं म्हणतात तरी ते केवळ एकच पाळक आहे असं सगळ्यांना नाही असं सगळ्यांना माहित आहे.
Second question.
दुसरा प्रश्न.
If every elder is a pastor,
जर का सर्व वडील पाळक आहेत,
why are only certain ones compensated?
मग काही लोकांनाच मंडळी आर्थिक मोबदला का देते?
That's a good question. My wife hopes I can answer it.
आणि चांगला प्रश्न आहे आणि त्यांची पत्नी आतुर आहे की त्याचं उत्तर काय आहे.
Paul deals with this in 1 Timothy 5:17-18.
पहिले तिमोथी 5:17-18 मध्ये आहे ती गोष्ट. जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात विशेष करून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. कारण शास्त्र म्हणते बैल मळणी करीत असता त्याला मुसके बांधू नका आणि काम करायला आपली मजुरी मिळणे योग्य आहे.
Verse 18 gives us the fourth designation for the elder.
आणि इथं 18 वचन जे आहे चौथ्या प्रकारचं इकडं स्थान देत आहे वडिलांचं चौथं स्थान ते देत आहे म्हणजे बैल.
Some of the elders are so trained, gifted and experienced.
ह्या वडिलांच्या संघामध्ये काही जे वडील असतात त्यांना फार प्रशिक्षण मिळालेलं असतं विशेष त्यांना प्रचाराचं व बोध आणि शिक्षण करण्याचं दान एकदम अजून जास्त दिलेलं गेलं असतं.
So that these men should be supported financially in their ministry if the church is able.
आणि ह्यासाठी देवाने त्यांना दान दिलं असतं मग पुढची पायरी अशी होती की मग मंडळी जर का सक्षम असेल तर मग असे जे विशेष आहेत ज्यांना खूप प्रचाराचं विशेष दान आणि शिकवणीचं दान दिलेलं आहे त्यांना मग आर्थिक रीतीने पूर्णपणे पाठबळ मंडळी देऊ शकते.
And I would add this, as soon as the church is able.
आणि मग जसं मंडळी आर्थिक रीतीने सक्षम होईल स्थिर होईल तेव्हा लगेच असे जे विशेष वडिलांमध्ये लोक आहेत ज्यांना खूप जास्त करून असं प्रचाराचं दान दिलेलं आहे मग मंडळीने तडका फडकी लगेच त्यांना सुरुवात करावी आर्थिक मोबदला देण्यासाठी.
It's our responsibility to teach our church this principle.
आणि आपली ही जबाबदारी आहे की मंडळीला हे तत्व शिकवणं.
And especially, Paul writes, those elders who do the hard, time-consuming work of preaching and teaching. We want to compensate these men, to free them up, to put in the hours it takes to feed the flock. And Paul received this principle from Jesus himself. 1 Corinthians 9:14. The generosity of the people in my church allows me the incredible privilege of putting time into God's word to feed them.
आता त्यांच्या मंडळीमध्ये त्यांचे लोक इतकं काही देण्याबाबत उदार आणि त्यांना देवाने शिकवलेलं आहे जेणेकरून त्यांना बाहेरचं काम करावं लागत नाही आणि पूर्ण वेळ ते वचनाचं अभ्यास आणि शिकवणुकीमध्ये घालू शकतात.
I realize this isn't the case at every church. It should be the goal for every church.
आणि आता सर्व मंडळ्या आताच्या स्थितीमध्ये तसं करू शकत नाही, त्यांच्या पालकांना पूर्ण ते मोबदला देऊ शकत नाही, तरी सर्व मंडळांचं ध्येय या दिशेने असायला पाहिजे की आमचा जो पालक आणि विशेष प्रचार शिकवण करणारे आहेत त्यांना आपण मोकळं केलं पाहिजे.
Number two on your outline, what do these men do?
आणि मग दुसरा मुद्दा तुमच्या पत्र हस्तपत्रिकेमध्ये, हे लोक काय करतात?
The This is why Jesus taught his sheep.
आणि म्हणून येशू त्याच्या मेंढरांना तो भरवत असत नेहमी.
This is why when Jesus ordained Peter to the ministry, he said, "Feed my sheep."
आणि म्हणूनच येशूने पेत्राला सांगितलं सेवेमध्ये पदार्पण करत असताना की माझ्या मेंढरांना तू चार.
It's not the job of every elder to be mainly preaching and teaching.
आणि सर्व वडिलांचंच काम नाही की सर्वत्र त्यांनी प्रचार आणि शिकवण द्यायला पाहिजे.
But the preaching and teaching of God's word is their number one priority.
आणि पण वचन शिकवणं आणि बोध करणं प्रचार करणं ही त्यांची सर्वात प्राथमिक आणि पहिली जबाबदारी आहे.
We see this number one priority in the first church.
आणि मग ही एवढी प्राथमिक जबाबदारी आधीच्या मंडळीमध्ये आपण पाहतो.
An incident came up with the very first Christians in Acts chapter 6:1-4.
आणि प्रेषित 6 मध्ये जे आधीची मंडळी आहेत पहिले ख्रिस्ती झालेले लोक आहेत त्यांच्यामध्ये एक घटना झाली.
Acts 6:1-4.
प्रेषित 6:1-4 मध्ये त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहुद्यांच्या इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलवून म्हटले आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही तर बंधुजनो तुम्ही आपल्या मधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा त्यांनी त्यांना आम्ही या कामावर नेमू म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.
Can you imagine how small and insignificant and annoying this issue must have been to these men?
आणि हे जे नेतृत्व करणारे आहेत त्यांना हा किती छोटी आणि कमकुवत ही बाब होती आणि कशी चिडीस लावणारी ही बाब त्यांच्या जीवनात झाली असेल.
God was powerfully saving thousands of people.
देव सामर्थ्याने हजारो आत्मे त्याच्याकडे खेचत होता.
And the biggest topic of discussion was some widows whining because they weren't being treated right.
हे सगळं चालू असताना इथे एक मामूली बाब आपण पाहतो की ह्या विधवांची निष्काळजी तिकडे होत होती दुर्लक्ष होत होतं.
As a pastor, I can understand how frustrated and grieved these men must have been. They must have felt the devil was getting his foot in the door.
आणि पाळक्या नात्याने मला ही गोष्ट किती व्यर्थतेची वाटते आणि जणू काही त्यांना त्या काळात वाटलं असेल पुढाऱ्यांना की जणू काही सैतानच आता त्या दरवाजातून शिरतोय.
I would imagine Peter's first reaction would be to roll up his sleeves and solve the problem.
आणि पेत्राची पहिली प्रतिक्रिया काय असावी तर त्याने लगेच हात वर करून कमर खेचून लगेच त्याने तो मुद्दा हाताळला असावा.
He's the rock.
तो मी खडक आहे.
He can handle some whiny widows.
आणि काही ज्या रडणाऱ्या ज्या विधवा आहेत त्यांना मी हाताळू शकल.
But by God's grace they remembered their most important priority.
पण देवाच्या कृपेने त्यांना एवढं ज्ञान दिलं देवाने की त्यांचं प्रामुख्याची जबाबदारी काय आहे ते त्यांना आठवली.
They said it is not desirable, it's not fitting, it's not appropriate for us to neglect the word of God to serve tables.
आणि ते म्हटले की असं योग्य वाटत नाही की आम्ही देवाच्या वचनाची सेवा सोडून अशा लोकांची काळजी घेत बसणं.
They appointed 7 godly men to serve as deacons to meet these needs.
आणि मग इथं आपण पाहतो की त्यांनी 7 देवभिरू मनुष्यांना निवडलं आणि ते मग डीकन सेवा करणारे निघाले.
They said, "We will devote ourselves to prayer and the ministry of the word."
आणि ते म्हटले आम्ही तर वचन आणि प्रार्थनेमध्ये तत्पर राहू.
This brings up an important point.
आणि फार महत्त्वाचा एक मुद्दा इकडे निघतो.
If we as the shepherds of God's flock are going to make the preaching and teaching of God's word the number one priority.
आणि पाळक आणि वडील या नात्याने देवाच्या वचनाची सेवा ही प्राथमिक आणि प्राधान्याची आपण करणार आहोत तर
we will have to say no to some other things.
मग आपल्याला बाकीच्या गोष्टींना काही गोष्टींना नाही असं म्हणावं लागणार.
Good things.
चांगल्या गोष्टी असतील.
Things that need to be done.
काही गोष्टी कराव्याच्या आहेत.
If they need to be done, God will raise up someone else to do them.
आणि ते जर का व्यावहारिक गोष्टी करायच्या आहेत, देव मग उभारेल असे सेवा करणारे ज्या व्यावहारिक गोष्टी सांभाळतील.
We must keep our priority right.
आपण आपलं प्राधान्य ठीक ठेवलं पाहिजे.
And it says the church kept growing and the gospel kept spreading.
आणि हे नेमल्यानंतर इथं वचन आपल्याला आठवण करून देतंय की मंडळी हे केल्यानंतर वाढत राहिली आणि सुवार्त सगळीकडे पसरत राहिली.
We see this number one priority in the pastoral epistles.
आणि हे एक प्राधान्य आपल्याला पालकीय जे पत्र आहेत त्याच्यामध्ये पण लिहितात.
And what are the pastoral epistles?
आणि पालकीय पत्र कोणते आहेत बरं?
Titus. Yeah, right. And they're called the pastoral epistles because Paul is instructing Timothy and Titus in how the church is to be shepherded.
आणि ते पालकीय पत्र का म्हणतात कारण तिथं पाऊल विशेष करून टिमथी आणि तिताला लिहित आहे जेणेकरून ते मंडळीचं कसं लक्ष ठेवतील त्याबद्दल लिहिलेलं आहे.
I would encourage you men to sit down and read these three books in one sitting.
आणि तुम्ही बसा आणि हे तीन पत्र एकाच वेळेस तुम्ही वाचा.
You can do it in less than 30 minutes.
आणि 30 मिनिटाच्या पेक्षा कमी कालावधीत तुम्ही वाचा.
And you can't miss the fact that Paul tells these men over and over that they are to teach, preach, instruct, exhort.
आणि तुम्ही हे वाचत असताना तीन पत्र या गोष्टी सारखं वारंवार पाहाल की पाऊल त्यांना सांगत आहे शिकवा, बोध करा, कान उघडणी करा आणि शिकवत राहा.
I'm going to give you several verses, write the references down.
आणि बरेचसे संदर्भ देणार आहे, तुम्ही ते लिहून काढा.
1 Timothy 1:3.
पहिले तिमोथी 1:3.
As I urged you when I was going to Macedonia, remain at Ephesus so that you may charge, command certain persons not to teach any different doctrines.
आणि पाऊल इथं सांगतो त्यांना की मी तुला मासेदोनियाला जात असताना इफिस मध्ये जेव्हा ठेवलं तेव्हा मी तुला सांगितलं होतं की काही व्यक्ती जे आहेत जे अन्य शिक्षण देत आहेत त्यांना तू ताड.
1 Timothy 3:2.
आणि पहिले तिमोथी 3:2.
Therefore an overseer must be able to teach.
म्हणून एक वडील जो आहे तो शिकवण्यास सक्षम असला पाहिजे.
1 Timothy 4:11.
पहिले तिमोथी 4:11.
Command and teach these things.
आणि तू हे अधिकार युक्त आणि हे शिकव ह्या गोष्टी.
1 Timothy 4:13.
आणि पहिले तिमोथी 4:13.
Until I come, devote yourself to the public reading of scripture, to exhortation, to teaching.
आणि मी येऊपर्यंत सामूहिक शास्त्राचं वाचन आणि सद्बोध आणि शिकवणुकीकडे लक्ष दे.
1 Timothy 4:16.
पहिले तिमोथी 4:16.
Keep a close watch on yourself and on the teaching.
स्वतःच्या कडे लक्ष दे, स्वतःच्या जीवनाकडे आणि तू काय शिकवतो त्याकडे लक्ष दे.
1 Timothy 5:17.
पहिले तिमोथी 5:17.
Let the elders who rule well be considered worthy of double honor, especially those who labor in preaching and teaching.
आणि तलीले की जे वडील बोध आणि शिकवणुकीकडे लक्ष देतात विशेष करून या गोष्टींमध्ये श्रम घेतात त्यांना तू दुप्पट वाटा दे.
1 Timothy 6:2.
पहिले तिमोथी 6:2.
Teach and urge these things.
ह्या गोष्टी शिकव आणि फार प्रोत्साहनाने ते त्यांच्याकडून अपेक्षा कर.
1 Timothy 6:17.
पहिले तिमोथी 6:17.
As for the rich in this present age, charge them not to be haughty, nor to set their hopes on the uncertainty of riches.
आणि जे श्रीमंत आहेत ह्या जगामध्ये त्यांना तू दाटून सांग, अधिकारयुक्त सांग की तुम्ही गर्विष्ट असू नका ह्या जगामध्ये.
And 1 Timothy 6:20.
आणि पहिले तिमोथी 6:20.
Oh Timothy, guard the deposit entrusted to you.
आणि जो वाटा तुझ्या खजिना जो आहे तुला दिलेला आहे तो तू त्याचं संरक्षण कर.
Says, avoid the irreverent babble and contradictions of what is falsely called knowledge.
आणि व्यर्थ जी बडबड त्याला ज्ञान म्हणतात चुकीच्या हेतूने त्या गोष्टींपासून तू अलिप्त राहा.
What had been entrusted to Timothy was the ministry of the word.
देवाच्या वचनाची सेवा त्याला सोपून दिलेली होती.
He was to persevere in preaching and teaching this word and not to be distracted with worldly philosophies and speculations.
आणि जे जागतिक ज्ञान जे म्हणतात जगाचं ज्ञान त्यांनी पुरवळ पाडून घेऊ नये स्वतःची आणि फ
the island of Crete.
आणि पावलाने टिचाला ह्या क्रीट बेटावर का ठेवलं?
To appoint elders, and what was their task?
वडील नेमण्यासाठी आणि वडिलांचं तिकडे काय एक काम होतं?
Titus 1 verse 9.
तीत 1:9.
He must hold firm to the trustworthy word as taught, so that he may be able to give instruction in sound doctrine and also to rebuke those who contradict it.
आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा, ह्यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध कराव्यास व उलट बोलणाऱ्यांना कुंठित कराव्यास समर्थ व्हावे.
In other words, he must know God's word well enough to refute those who teach error.
आणि असं दुसऱ्या शब्दात हे आहे की इतकं ते वचनाने भरला आणि त्याला वचनाचं ज्ञान असायला पाहिजे, जेणेकरून तो जे लोक विरोधाभासात शिकवतात त्यांना तो कुंठित करत.
Titus 2:15. Declare these things.
या गोष्टी सांगून बोध कर.
Exhort and rebuke with all authority.
आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल, कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग.
When we come to 2 Timothy, the last letter that Paul wrote before his death, there's even more urgency as he exhorts Timothy to preach and teach the word.
दुसरे टिमोथी जे पावलाचं शेवटचं पत्र आहे टिमोथ्याला, ते तर वाचत असताना तुम्हाला अजून इथं कितीतरी तीव्र पाऊल होतो आणि त्यांना सांगत आहे की वचनाची सेवा सोडू नको.
2 Timothy 1:13.
दुसरे टिमोथी 1:13 बघा.
Follow the pattern of the sound words you've heard from me.
ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्याकडून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास प्रीती यामध्ये दृढपणे राख.
And the passage that Mike was speaking on, 2 Timothy 2:2.
दुसरे टिमोथी 2:2. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्याकडून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य असा विश्वासू माणसांना सोपून दे.
2 Timothy 2:15.
दुसरे टिमोथी 2:15 तिथं असं लिहिलेलं आहे की तू सत्येचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पंक्तीस उतरलेला कामगारी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.
2 Timothy 2:24.
आणि दुसरे टिमोथी 2:24 मध्ये असलेले, प्रभूच्या दासने भांडू नये तर त्याने सर्वांबरोबर सौम्य शिकवण्यात निपुण सहनशील.
Second letter to Timothy reaches its peak in the 3rd chapter.
आणि मग हे जे पत्र आहे त्याच्या अति उंच पातळी ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये गाठते.
Chapter 3 verse 16 through chapter 4 verse 5.
3:16 ते 4:5 मध्ये अति उंच पातळी हे पत्र आता गाठत आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध दोष दाखवणे सुधारणूक नीतीशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवा समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करेल त्याच्या समक्ष त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार रहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखिव निषेध कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानांना कानांची खास जिरवावी म्हणून ते स्वइच्छेचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील.
And this is the way the Lord Jesus, our head, who is in heaven, loves and nourishes and guides and leads and cares for his body.
आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गामध्ये आहे तो ह्या रीतीने देव भिरू नेते जे वचनाची सेवा सोडत नाही अशा रीतीने आपल्या मंडळीची काळजी आणि तिला भरण आणि पालन पोषण करतो.
Through the constant teaching and preaching of this book, which is every word of this book.
आणि प्रत्येक शब्द ह्या वचनाचा सक्षम आहे आणि ह्या वचनाच्या सतत सेवेने प्रभू आपला जो ध्येय आहे ते पूर्ण करतो.
Even if you are not gifted to do the bulk of the preaching and teaching, it is still your priority to hold forth the teaching of the word of God as the primary ministry of the church.
आणि आता ह्या पुढाऱ्यांच्या संघामध्ये तुम्ही प्रामुख्याने सर्व तो परिशिक्षण देण्याची मुख्य जबाबदारी जरी तुमची नसल तरी तुम्ही हे शिक्षण आणि जिथं जिथं देव तुम्हाला ठेवल आणि जिथं तुमच्या खाली लोक देईल त्यांना सेवेने ह्या वचनाच्या सेवेने तुम्ही पोहोचलं पाहिजे.
To the extent that we do that, the Lord Jesus himself will be leading and nourishing his church.
जितकं आपण वचन त्यांच्यापर्यंत आणू तितकं प्रभू येशू ख्रिस्त त्या वचनाचा उपयोग त्याच्या मंडळीला भरण्यासाठी पोषण्यासाठी करेल.
And to that extent we will look like Jesus to the watching.
आणि जितकं ते भरवले जातील प्रभू येशू ख्रिस्तातून शिकवले जातील तितके येशू सारखे बदलले जातील आणि हे जग ते पाहत राहील. आपण प्रार्थना करूया.
Heavenly Father, so many things distract us and pull us away from your word.
हे पित्या कितीतरी गोष्टी आम्हाला तुझ्या वचनापासून बाहेर आणि अलिप्त करण्याचा प्रयत्न करतात.
Father, I pray that you drive it deeply into the heart of each man here.
आणि तुझं वचन हे सतत आणि प्रत्येक व्यक्ती जी इथं जमले त्यांच्या हृदयामध्ये जाऊ दे.
Never to neglect the word of God and prayer.
आणि वचन आणि प्रार्थना ही कधी टाळू नये.
Father, that we would see the proclamation of your word to be the most important task you've given us.
आणि तुझ्या वचनाची घोषणा ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आम्हाला दिलेली आहे आम्ही सतत पाहावं.
And Father, we would ask that every ministry in our church would flow out of the teaching of the word of God.
आणि आमच्या मंडळीमध्ये बाकीच्या सगळ्या काही सेवा कार्य आहे ते ह्या वचनाच्या सेवेतून बाहेर पडतील.
That in all things we would grow up into him.
सर्व गोष्टीमध्ये आम्ही आमचं ख्रिस्त जो मस्तक त्याच्यामध्ये आणि त्याच्या सारखं